नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय हे माहित आहेच. डेटा स्ट्रक्चर म्हणजे डेटा कसा स्टोअर करावा, कसा मॅनिप्युलेट करावा, तसेच डेटा डिझाईन कुठल्या पद्धतीने करावा, हे सर्व म्हणजे डेटा स्ट्रक्चर होय. म्हणून कम्प्युटर सायन्समध्ये डेटा स्ट्रक्चरला ब्रांच ऑफ द कम्प्युटर सायन्स असे म्हटले जाते. तुम्हाला माहित आहेच, डेटा स्ट्रक्चर हा दोन प्रकारात विभागला जातो, ते म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये सिक्वेन्शियली डेटा स्टोअर केला जातो आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये डेटा हा अनसिक्वेन्शियली म्हणजे डायनॅमिकली स्टोअर केला जातो. तर आज आपण नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मधील मोस्ट इम्पॉर्टंट ग्राफ हे डेटा स्ट्रक्चर बघणार आहोत. ग्राफ मध्ये डेटा रिप्रेझेंट करताना हायरार्किकल आणि एलिमेंट्स मधील नेटवर्क रिलेशनशिप या पद्धतीने डेटा हा रिप्रेझेंट केला जातो. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये प्रत्येक एलिमेंट हा एक किंवा एकापेक्षा जास्त प्रेडिसर्स किंवा सक्सेसर्स असतात. म्हणजे एलिमेंट डू नॉट फॉर्म एनी पर्टिक्युलर लिनियर सिक्वेन्स, म्हणजे कुठल्याही लिनियर सिक्वेन्स मध्ये तो एलिमेंट हा फॉर्म होणार नाही. ग्राफला मोस्ट इम्पॉर्टंट नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हटले आहे, त्याला कारणही तसेच आहे. हा डेटा स्ट्रक्चर खूप ठिकाणी आपल्याला उपयोगात येतो. जसे की तुम्हाला माहित आहेच, कार्टोग्राफी मध्ये ग्राफ यूज केला जातो, तसेच सोशिओलॉजी मध्ये ग्राफ आपण यूज करतो, केमिस्ट्री मध्ये ग्राफ यूज करतो, जिओग्राफी, मॅथमॅटिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स मध्ये आपण ग्राफचा यूज हा मोठ्या प्रमाणात करत असतो. तसेच ग्राफचा उपयोग आपण ऑब्जेक्ट मधील रिफ्लेक्ट अँड आर्बिटरी रिलेशनशिप यामध्ये देखील ग्राफचा उपयोग करतो. वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल अँड नॅचरल सोल्युशन दॅट मॉडेल्स सच रिलेशनशिप इज ग्राफ. देर आर मेनी कन्सर्न प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, जसे की इलेक्ट्रिकल सर्किट, कॉनिंग्सबर्ग ब्रिजेस आणि इन्स्टंट इन्सॅनिटी, हे सर्व प्रॉब्लेम्स हे ग्राफचा उपयोग करून सिम्पल होतात. म्हणजे हे प्रॉब्लेम ग्राफ यूज करून इझिली सॉल्व होतात. जे सिम्पल बघा, ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या कंपनीचे किंवा एखाद्या प्रॉडक्टचे सेल जर जास्तीत जास्त झालेले आहे, तर हे जर तुम्हाला लाईन बाय लाईन दिलेले असेल, म्हणजे लाईन बाय लाईन रिटर्न करून दिले असेल, तर ते बघून आपल्याला लगेच एक्झॅक्ट डिफरन्स हा कळून येत नाही, म्हणजे प्रॉफिट किंवा लॉस. पण तेच जर तुम्हाला ग्राफने दाखवले, ग्राफिकल पद्धतीने दाखवले, तर तुम्हाला लगेचच लक्षात येईल म्हणजे कुठे प्रॉडक्टचा सेल हा जास्तीत झालेला आहे, तर कुठे प्रॉडक्टचा सेल हा कमी झालेला आहे, किंवा एखाद्या कंपनीला कोणत्या वर्षी लॉस आलेला आहे, कोणत्या वर्षी ती कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, हे तुम्हाला एक पॅरेग्राफ मध्ये कळणार नाही, ते तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने अगदी लवकर कळेल. म्हणून नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये ग्राफला आपण इम्पॉर्टंट डेटा स्ट्रक्चर म्हटलेले आहे, कारण प्रत्येक ठिकाणी आपण या ग्राफचा उपयोग करतो. तर चला आपण या ग्राफचे रिप्रेझेंटेशन कसे होते आणि ग्राफवर कोणकोणत्या प्रकारचे ऑपरेशन्स होतात हे आपण बघूया. यामध्ये आपण ग्राफ एज अन एडीटी, म्हणजेच ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप, मीन्स ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप, व्हेरियस ऑपरेशन्स परफॉर्म ऑन ग्राफ अँड रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ हे बघणार आहोत. सेवन ब्रिजेस ऑफ कॉनिंग्सबर्ग हा अनसेंट क्लासिक प्रॉब्लेम हा स्विस मॅथमॅटिशियन लिओनहार्ड युलर ने 1736 मध्ये क्रिएटिव्हली सॉल्व्ह केलेला आहे. त्याचप्रकारे वेगळे एक्झाम्पल म्हणजे इन्स्टंट इन्सॅनिटी, ह्या पझल मध्ये 4 क्यूब्स आहेत, ते डिफरंट कलरने पेंट करायचे, तर ते डिफरंट कलर कुठले, रेड, ब्ल्यू, व्हाइट आणि ग्रीन. हा प्रॉब्लेम स्टॅक यूज करून सॉल्व्ह केला, म्हणजे त्यासाठी वेगवेगळे स्टॅक कॉम्बिनेशन केले, तेव्हा कुठे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे हा प्रॉब्लेम ट्रायल अँड एरर मेथड थ्रू सॉल्व्ह झाला आणि त्याचसाठी ग्राफ यूज करून हा प्रॉब्लेम मिनिटात सॉल्व्ह झाला. म्हणून ग्राफ हे मोस्ट इम्पॉर्टंट नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. आता आपण बघणार आहोत ग्राफ एज अन ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप. तुम्हाला माहितच आहे ग्राफ हे एक नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे आणि ते डेटा एलिमेंट्स मधील रिलेशनशिप रिप्रेझेंट करते, जेथे डेटा एलिमेंट्सला एकापेक्षा जास्त प्रेडिसर्स आणि सक्सेसर्स असतात. आतापर्यंत आपण ग्राफ बद्दलची आवश्यक असलेली बरीच माहिती बघितली, पण हा ग्राफ म्हणजे काय त्याची आपण अजून चर्चाच केली नाही. तर बघा, ग्राफ म्हणजे काय? तर ग्राफ हे कलेक्शन ऑफ नोड्स आहे, त्याला व्हर्टायसेस म्हणतात, त्याला व्ही ने रिप्रेझेंट करतात, आणि ज्या आर्क्स नोड्सच्या पेअरला जॉईन करतात त्याला आपण एजेस म्हणतो. एजेस या ई ने रिप्रेझेंट करतात. एजेस मध्ये दोन व्हर्टायसेस असतात, तर ह्या एजेस त्या व्हर्टायसेस मधील रिलेशन रिप्रेझेंट करतात. फायनाईट ग्राफ जर असेल तर व्हर्टायसेस व्ही आणि एजेस ई हे फायनाईट असतात. ग्राफ लिहिताना आपण कसा लिहितो? तर जी इज इक्वल टू इन ब्रॅकेट व्ही कॉमा ई, म्हणजे ग्राफ इज इक्वल टू व्हर्टायसेस आणि एजेस. आता आपण ग्राफ्सचे कोणकोणते प्रकार आहेत ते बघू. ग्राफ्सचे प्रकार म्हणजे वेटेड ग्राफ्स, मल्टी ग्राफ्स, डायग्राफ्स आणि सिम्पल ग्राफ्स. तर आता सर्वप्रथम वेटेड ग्राफ्स म्हणजे काय ते आपण बघू. वेटेड ग्राफ म्हणजे काय? तर प्रत्येक एज साठी काही स्पेसिफिक वेट दिलेले असते. वेट फंक्शन हे जनरली डिफाइन कसे करतात हे मी तुम्हाला स्लाइड नंबर 5 वर दिलेले आहे. W:E:R जनरली हे पॉझिटिव्ह असते. वेटेड ग्राफची डायग्राम मी तुम्हाला स्लाइड वर दिलेली आहे, त्यात बघा ए बी सी डी आणि ई हे नोड दिलेले आहेत, म्हणजेच हे व्हर्टायसेस दिलेले आहेत. या व्हर्टायसेस मधील रिलेशनशिप हे एजेस थ्रू दर्शविले आहे. यात बघा प्रत्येक एजचे स्पेसिफिक वेट दिलेले आहे, म्हणजे बघा ए टू बी जी एज दिलेली आहे तर या एजचे वेट किती 1.5. त्याचप्रमाणे बी टू सी या एजचे वेट बघा 3.4. तसेच सी टू डी, तसेच बी टू ई या एजचे वेट काय तर 2.1. त्याचप्रमाणे सी टू डी या एजचे वेट काय आहे तर 2.1. त्याचप्रमाणे सी टू ई या एजचे वेट काय तर 0.5. त्याचप्रमाणे डी टू ई या एजचे वेट काय तर 0.7. आणि यालाच काय म्हणतात तर वेटेड ग्राफ. यामध्ये प्रत्येक एजेसला वेट हे दिलेले आहे, म्हणून हा काय झाला तर वेटेड ग्राफ. तर आता आपण त्यानंतरचा ग्राफ बघणार आहोत, तो म्हणजे मल्टीग्राफ. मल्टीग्राफ म्हणजे काय? तर मल्टीग्राफ इज अ ग्राफ विच इज परमिटेड टू हॅव मल्टिपल एजेस. म्हणजे या मल्टीग्राफ मध्ये नंबर ऑफ एजेसची संख्या ही जास्तीत जास्त असते. तसे ग्राफ म्हणजे जी इज इक्वल टू व्ही कॉमा ई. व्ही म्हणजे काय तर व्हर्टेक्स ऑफ ग्राफ, म्हणजे ग्राफ मधील नोडचा सेट. तसेच ई म्हणजे काय तर नोड्स कनेक्ट करण्यासाठी यूज केलेल्या आर्क्स, म्हणजेच काय तर एजेस. मग इथे ई म्हणजे मल्टी सेट ऑफ अनऑर्डर्ड पेयर्स ऑफ व्हर्टायसेस. तुम्हाला स्लाइड नंबर 6 वर जी डायग्राम दिलेली आहे त्यात बघा ए बी सी डी आणि ई हे 5 व्हर्टायसेस आहे, आणि 5 व्हर्टायसेस मध्ये रिलेशनशिप हे एजेस थ्रू दर्शवले आहे. त्यात बघा ए टू ए 2 एजेस आहेत, म्हणजे ए या व्हर्टायसेसला सेल्फ लूप दिलेले आहे. त्यानंतर बी टू सी 3 एजेस आपल्याला दिसत आहेत, म्हणजे नंबर ऑफ एजेस या ग्राफ मध्ये जास्तीत जास्त आहेत, म्हणून हा काय झाला तर मल्टीग्राफ. आता आपण यापुढचा ग्राफ बघणार आहोत, तो म्हणजे डायरेक्टेड ग्राफ. यालाच आपण डायग्राफ देखील म्हणतो. डायरेक्ट ग्राफ मध्ये एजेसला डायरेक्शन स्पेसिफाय केलेल्या असतात. आता स्लाइड नंबर 7 वर बघा, तुम्हाला डायरेक्टेड ग्राफ दिलेला आहे, त्यात ए बी सी डी आणि ई हे व्हर्टायसेस आणि एजेस थ्रू त्यामधील रिलेशन हे दर्शवले आहे. तर यात बघा व्हर्टेक्स ए टू व्हर्टेक्स बी यामध्ये जी एज एक्झिस्ट आहे त्याचे डायरेक्शन हे तुम्हाला ए टू बी या डायरेक्शन मध्ये दिलेले आहे. यावरून तुम्ही हे सांगू शकतात की ही एज ए टू बी कन्वर्ट होते, किंवा ए टू बी ही साइड ही डायरेक्शन दर्शवते, कारण तो जो एरो दिलेला आहे त्या एजवर तो बी या नोडकडे पॉइंट करतोय, म्हणून ही एज ए टू बी आहे, हे डायरेक्शन तुम्ही सांगू शकतात. तर सेम त्याचप्रमाणे बी टू बी व्हर्टेक्स, सी टू बी व्हर्टेक्स, सी टू ई व्हर्टेक्स, डी टू सी व्हर्टेक्स, डी टू ई व्हर्टेक्स, त्याचप्रमाणे ई व्हर्टेक्स टू डी व्हर्टेक्स, याप्रमाणे हे डायरेक्शन दिलेले आहे. आणि ह्या ग्राफला आपण म्हणून डायरेक्टेड ग्राफ असे म्हणतो. आता सिंपल ग्राफ काय असतो? तर सिंपल ग्राफ आर ग्राफ्स विदाउट मल्टिपल एजेस ऑर सेल्फ लूप, म्हणजे या ग्राफमध्ये मल्टिपल एजेस नसतात किंवा कुठल्याही नोडला म्हणजेच व्हर्टेक्सला सेल्फ लूप नसते. तसेच हा वेटेड ग्राफ असतो, पण यात प्रत्येक एजचे वेट हे 1 असते. तुम्हाला स्लाइड नंबर 8 वर बघा, एक ग्राफ दाखवलेला आहे, त्यात ए बी सी डी ई हे व्हर्टायसेस आहेत, एजेस थ्रू ते कनेक्ट केलेले आहे आणि यातील एजचे वेट हे 1 आहे, म्हणून हा ग्राफ कोणता झाला तर सिंपल ग्राफ. आता हे सर्व जे ग्राफ आहे, म्हणजे की वेटेड ग्राफ, डायग्राफ, सिंपल ग्राफ, मल्टीग्राफ, तर याचे जे ऍडजेसन्सी मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन असते ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणारच आहे. तर हे ग्राफचे प्रकार लक्षात आले. आता आपण कम्प्लीट ग्राफ काय आहे ते बघू. कम्प्लीट ग्राफ इज अन अनडायरेक्टेड डायरेक्टेड ग्राफ इन विच एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस इज ऍडजेसंट, म्हणजे या ग्राफमध्ये प्रत्येक व्हर्टेक्स हा ऍडजेसंट असतो, म्हणजेच तो एज थ्रू जॉईन केलेला असतो. म्हणजे कसे की ग्राफ मधील एज ही व्हर्टेक्स व्ही, यु व्ही ही एज व्हर्टेक्स व्ही आणि व्हर्टेक्स यू ला जॉईन करते. तर व्हर्टेक्स व्ही हा व्हर्टेक्स यू चा काय झाला? ऍडजेसंट. आता बघा स्लाइड 9 वर तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, त्यात ग्राफ हा कम्प्लीट आहे. तर त्यात बघा आपण नंबर ऑफ एजेस कशा कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. तर डायग्राम मध्ये बघा 4 नोड आहेत आणि एजेस कॅल्क्युलेट करताना नोड्स म्हणजे व्हर्टेक्स, व्हर्टेक्स इंटू व्हर्टेक्स मायनस 1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला यूज करावा. मग त्या डायग्राम मध्ये बघा एजेस किती हे बघण्यासाठी आपण व्हर्टायसेस, म्हणजे व्हर्टायसेस किती येत यात? तर 4, 4 इंटू 4 मायनस 1 डिवाइड बाय 2 म्हणजे 12 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 6, म्हणजे 6 एजेस डायग्राम मध्ये आहेत. बघा त्या डायग्राम मध्ये एजेस मोजून बघा किती आहेत. तर ए टू बी 1, ए टू सी 2, ए टू डी 3, बी टू डी 4, बी टू सी 5 आणि सी टू डी 6, अशा 6 एजेस याच्यात आहेत. तर इत्या आपण या प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो. तर हा झाला कम्प्लीट ग्राफ, कारण ए बी सी आणि डी हा प्रत्येक व्हर्टेक्स हा ऍडजेसंट आहे, म्हणून हा काय झाला कम्प्लीट ग्राफ. आता आपण कनेक्टेड ग्राफ काय आहे ते बघणार आहोत. तर अनडायरेक्टेड ग्राफ इज अ कनेक्टेड इफ यू कॅन गेट फ्रॉम एनी नोड टू एनी अदर बाय फॉलोइंग अ सिक्वेन्स ऑफ एजेस और एनी टू नोड्स आर कनेक्टेड बाय पाथ. म्हणजे तुमच्या लक्षात आले का, जेव्हा अनडायरेक्टेड ग्राफ मधील एजेसचा सिक्वेन्स फॉलो करून नोड हे एकमेकांना कनेक्ट असणे म्हणजे डायरेक्ट ग्राफ, किंवा दोन नोड हे पाथ थ्रू कनेक्ट असणे म्हणजे कनेक्ट ग्राफ होय. तुम्हाला याची डायग्राम स्लाइड 10 वर दिलेली आहे, त्यात बघा नोड म्हणजे व्हर्टेक्स, ए बी सी डी ई एफ हे एजेस थ्रू कनेक्ट आहेत, म्हणून हा ग्राफ कनेक्टेड ग्राफ होय. अ डायरेक्टेड ग्राफ इज अ स्ट्रॉंगली कनेक्टेड इफ देअर इज अ डायरेक्टेड पाथ फ्रॉम एनी नोड टू एनी अदर नोड. म्हणजे डायरेक्टेड ग्राफ हा स्ट्रॉंगली कनेक्टेड असतो, कारण डायरेक्टेड पाथ थ्रू कोणताही नोड कोणत्याही नोडला कनेक्ट असतो. तुम्हाला स्लाइडवर त्यासाठी एक डायग्राम दिलेली आहे, त्यात बघा नोड ए बी सी आणि डी हे एजेस थ्रू जॉईन केलेले आहेत, पण ह्या एजेस कशा आहेत तर त्यांना डिरेक्शन दिलेले आहेत, म्हणजे डायरेक्टेड पाथ थ्रू हे व्हर्टेक्स एकमेकांना कनेक्ट आहे. तर हा झाला डायरेक्टेड कनेक्टेड ग्राफ। आता पुढे आपण बघणार आहे तर बायपार्टाइट ग्राफ। तर हा ग्राफ अनडायरेक्टेड ग्राफ असतो। तो तुम्हाला बघा स्लाइड 11 वर डायग्राम मध्ये दिसतोच आहे। V1 आणि V2 असे त्याचे दोन सेट आहेत। त्याचे या दोन सेट मध्ये पार्टीशन केलेले असते। तर बघा G इज इक्वल टू VE। V म्हणजे काय तर व्हर्टेक्स आणि E म्हणजे काय तर एजेस। इन विच V कॅन बी पार्टीशन इंटू टू सेट। म्हणजे V चे आपण दोन विभागात पार्टीशन केले, V1 आणि V2। V1 अँड V2 सच दॅट UV सबसेट E इम्प्लाइज आयदर U सबसेट ऑफ V1 अँड V सबसेट ऑफ V2 और V सबसेट ऑफ V1 अँड U सबसेट ऑफ V2। त्यानंतर नेक्स्ट म्हणजे ग्राफ हा ट्री सारखा देखील दिसतो। तर ट्री तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। तर तुम्हाला स्लाइड 12 वर त्याची डायग्राम दिलेली आहे। त्यात A, B, C, D, E, F हे नोड आपण एजेस थ्रू जॉईन केलेले आहे आणि ते स्ट्रक्चर ट्री स्ट्रक्चर सारखे दिसते। बघा म्हणजे हा एक कनेक्टेड ग्राफ असतो पण तो विदाउट सायकल। आणि ह्या ग्राफला एक्झॅक्टली 1 पाथ असतो बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस। म्हणजे प्रत्येक व्हर्टायसेसच्या पेअर मध्ये 1 पाथ हा असतो। नाउ लेट अस डिफाइन ग्राफ एज एन ADT। ग्राफ हा व्हर्टायसेस आणि एजेसचा सेट आहे म्हणजे V, E आणि त्याला डिक्लेअर कसा करावा हे स्लाइडवर दिलेले आहे। हे सर्व ग्राफचे प्रिमिटिव्ह ऑपरेशन्स आहेत। म्हणजे ग्राफ क्रिएट फंक्शन पॉइंट्स टू ग्राफ, जे याने आपण ग्राफ क्रिएट करू शकतो। इन्सर्ट व्हर्टेक्स ग्राफ V पॉइंट टू ग्राफ, म्हणजे आपण ग्राफमध्ये व्हर्टेक्स हा इन्सर्ट करू शकतो। डिलीट व्हर्टेक्स ग्राफ V पॉइंट टू ग्राफ, म्हणजे आपण ग्राफमध्ये व्हर्टेक्स डिलीट करू शकतो। इन्सर्ट एज ग्राफ UV पॉइंट्स टू ग्राफ, म्हणजे आपण ग्राफमध्ये ज्याप्रमाणे व्हर्टेक्स इन्सर्ट करतो त्याचप्रमाणे आपण ग्राफमध्ये एज सुद्धा इन्सर्ट करू शकतो। डिलीट एज ग्राफ U, V पॉइंट्स टू ग्राफ, म्हणजे आपण ग्राफमधून एज ही ज्याप्रमाणे इन्सर्ट करतो त्याचप्रमाणे डिलीटही करू शकतो। लास्ट ऑपरेशन आहे इज एम्प्टी ग्राफ पॉइंट्स टू बुलियन, म्हणजे यामध्ये आन्सर काय येणार तुमचं एस किंवा नो। म्हणजे हे ऑपरेशन काय करते तर ग्राफ हा एम्प्टी आहे किंवा नाही हे ठरवते। आणि जर ग्राफ एम्प्टी असेल तर आपल्याला आन्सर एस येणार आणि जर ग्राफ हा एम्प्टी नसेल तर आन्सर हे नो येणार। तर हे सर्व ग्राफचे प्रिमिटिव्ह ऑपरेशन्स आहेत। तर हे ऑपरेशन आपण 1 बाय 1 बघूया। ते आपल्याला ग्राफ स्टोअर करण्यासाठी आणि प्रोसेसिंग करण्यासाठी गरजेचे असतात। तर चला आता हे ऑपरेशन्स आपण 1 बाय 1 बघू। सर्वात आधी आपण क्रिएट फंक्शन बघूया। क्रिएट फंक्शन काय करते तर एम्प्टी ग्राफ क्रिएट करते आणि एम्प्टी ग्राफचे व्हर्टायसेस V आणि एजेस E हे नल सेट, म्हणजेच नंबर ऑफ व्हर्टायसेस आणि एजेस इज इक्वल टू 0। तर कळाले क्रिएट ऑपरेशन्स। क्रिएट फंक्शन युज करून आपण नॉन एम्प्टी ग्राफ तयार करू शकतो आणि त्यात व्हर्टेक्स एजेस हे नॉन एम्प्टी असतात आणि त्यात व्हर्टेक्स हा इन्सर्ट केल्यानंतर व्हर्टेक्स नॉन एम्प्टी आणि एजेस एम्प्टी असे सेट होतात। आता आपण पुढील ऑपरेशन जे बघणार आहोत ते आहे इन्सर्ट व्हर्टेक्स। या ऑपरेशन थ्रू आपण काय करू शकतो तर ग्राफमध्ये न्यू व्हर्टेक्स हा इन्सर्ट करतो आणि मॉडिफाय ग्राफ हा रिटर्न होतो। जेव्हा न्यू व्हर्टेक्स हा इन्सर्ट होतो तेव्हा तो आयसोलेटेड असतो। तो कोणत्याही व्हर्टेक्सला एजेस थ्रू कनेक्ट नसतो। जर ऍडेड व्हर्टेक्स हा एक किंवा एकापेक्षा जास्त व्हर्टेक्सला रिलेटेड असेल तर रिस्पेक्टिव्ह एजेस या इन्सर्ट होतात। तुम्हाला स्लाइडवर बघा 3 डायग्राम दिलेला आहे। त्यात बघा फर्स्ट फिगरमध्ये ABC असे 3 नोड आहेत, म्हणजेच 3 व्हर्टेक्स ABC म्हणजे ग्राफ B आणि C आणि E इज इक्वल टू AB, AC आणि BC। म्हणजे त्यात बघा ए पासून बी ला एजेस कनेक्ट झालेले आहे म्हणून ए बी हा एक पेअर झाला आणि ए पासून पुन्हा सी ला एजेस ही कनेक्ट झालेले आहे म्हणून ए सी हा एक पेअर झाला. त्यानंतर बी पासून सी ला एजेस कनेक्ट झालेले एज कनेक्ट झाले आहे म्हणून बी सी हा एक पॉइंट तयार झाला. त्यानंतर सेकंड फिगर मध्ये बघा डी नोड इन्सर्ट केला म्हणजे व्हर्टेक्स डी, मग आता रिझल्टंट व्ही काय होणार, तर व्ही इज इक्वल टू ए बी सी डी कारण डी हा नोड आपण नवीन इन्सर्ट केलेला आहे. आणि त्यानंतर फिगर सी मध्ये बघा आपण एक व्हर्टेक्स ऍड केला तर त्याचे कनेक्शन आपण एज थ्रू दाखवलेले आहे म्हणजे बी टू डी ही एज न्यू तयार झाली. तर या प्रकारे आपण ग्राफमध्ये व्हर्टेक्स इन्सर्ट करू शकतो. आता आपण पुढचे ऑपरेशन बघणार आहोत ते म्हणजे डिलीट व्हर्टेक्स. या ऑपरेशनमुळे व्हर्टेक्स हा डिलीट होतो, त्याचबरोबर ग्राफमधील व्हर्टेक्सशी रिलेटेड एज ही डिलीट होते. कारण आपण आधी बघितले, बघा आपण व्हर्टेक्स इन्सर्ट केला तर एजही इन्सर्ट झाली, मग त्याचप्रमाणे जर व्हर्टेक्स डिलीट केला तर त्याच्याशी रिलेटेड एज ही डिलीट होणार आणि मॉडिफाय ग्राफ हा रिटर्न होणार. आता बघा स्लाइड नंबर वर तुम्हाला फिगर ए आणि फिगर बी हे दिलेले आहे. त्यात ए फिगर मधील व्हर्टेक्स सी जर डिलीट केला तर ग्राफ जी हा मॉडिफाय होऊन कसा दिसेल तोच फिगर बी मध्ये दिलेला आहे. बघा फिगर ए मध्ये ग्राफ जी ऑफ व्हीई व्हेअर व्ही इज इक्वल टू ए बी सी डी, फोर नोड आहे म्हणजेच फोर व्हर्टायसेस आहेत ए बी सी डी म्हणून व्ही इज इक्वल टू ए बी सी डी. आणि एजेस कुठले आहेत तर ए बी बी सी आणि बी डी या तुमच्या एजेस आहे. आता व्हर्टेक्स सी हा आपण डिलीट करणार म्हणजे तर रिझल्टंट ग्राफ फिगर बी मधील व्ही इज इक्वल टू ए बी डी आणि ई इज इक्वल टू काय येणार मग ए बी आणि बी डी कारण आपण सी हा व्हर्टेक्स डिलीट केला म्हणून त्याशी रिलेटेड ज्या एजेस होत्या त्या आता इथे नाही राहणार. पुढचे ऑपरेशन बघणार आहोत ते म्हणजे इन्सर्ट एज. इन्सर्ट एज हे फंक्शन यूज करून आपण दोन व्हर्टेक्स मध्ये एज ऍड करू शकतो. आता स्लाइड नंबर वर बघा फिगर ए मध्ये दिस ऑपरेशन ऍड्स अन एज इन्सर्टेड बिटवीन टू व्हर्टायसेस इन अन अनडायरेक्टेड ग्राफ. फॉर ऍडिंग अन एज द टू व्हर्टायसेस यू अँड व्ही आर टू बी स्पेसिफाय. म्हणजे अनडायरेक्टेड ग्राफ मध्ये यू आणि व्ही हे जर दोन व्हर्टायसेस असतील तर ते एज थ्रू स्पेसिफाईड होतील. फॉर अ डायरेक्ट ग्राफ अलॉंग विथ व्हर्टायसेस द स्टार्ट व्हर्टेक्स अँड द एंड व्हर्टेक्स शुड बी नोन. आणि डायरेक्ट ग्राफ मध्ये काय होईल तर कुठल्या व्हर्टेक्स पासून ग्राफ स्टार्ट होतोय आणि कुठे एंड होतोय हे आपल्याला एजेसमुळे कळते. तर फिगर ए मध्ये बघा ग्राफ जी ऑफ व्ही कॉमा ई व्हेअर व्ही इज इक्वल टू ए बी सी डी, फोर व्हर्टायसेस आहे म्हणून व्ही इज इक्वल टू ए बी सी डी आणि ई इज इक्वल टू आता एजेसच्या पेर बघा तुम्ही ए टू बी म्हणजे ए बी, नंतर ए टू सी म्हणजे ए सी, त्याचप्रकारे बी टू सी म्हणजे बी सी, तसेच बी टू डी म्हणजे बी डी. हे काय झालं एजेस म्हणजे ई इज इक्वल टू ए बी ए सी बी सी आणि बी डी. आणि एज इन्सर्ट केल्यानंतर रिझल्टंट ग्राफ बघा फिगर बी मध्ये व्ही इज इक्वल टू ए बी सी डी म्हणजे व्हर्टायसेस फोरच आहेत पण आपण एज इन्सर्ट केलेली आहे म्हणून आता पेअर कशा होणार ए टू बी म्हणजे ए बी ए टू सी म्हणजे ए सी बी टू सी म्हणजे बी सी आणि आता आणि बी टू डी म्हणजे बी डी आणि न्यू एज आपण अजून इन्सर्ट केली ती म्हणजे डी टू सी किंवा सी टू डी म्हणजेच सी डी ही न्यूली एज आपण इन्सर्ट केली. तर या पद्धतीने आपण ग्राफमध्ये एज ही इन्सर्ट करू शकतो. आता यापुढचे नेक्स्ट ऑपरेशन आपण बघणार आहोत ते म्हणजे डिलीट एज. सेम ज्या पद्धतीने आपण एज ही ग्राफ मध्ये इन्सर्ट केली सेम त्याच पद्धतीने आपण एज ही ग्राफ मधून डिलीट करू शकतो. तर डिलीट एज हे ऑपरेशन आपण ग्राफ मधून एज रिमूव्ह करण्यासाठी यूज करतो. आता स्लाइडवर तुम्हाला फिगर दिलेली आहे, बघा. ए फिगर मध्ये बघा ग्राफ जी जी ऑफ व्ही कॉमा ई व्हेअर व्ही इज इक्वल टू ए बी सी डी. फोर व्हर्टायसेस आहे म्हणून व्ही इज इक्वल टू ए बी सी डी. अँड ई इज इक्वल टू, आता बघा, ए बी ए सी बी सी आणि बी डी या तुमच्या एजेस पेअर झाल्या. आणि जर आपण बी टू डी या दोन व्हर्टायसेस मधील एज आपण रिमूव्ह केली तर आता रिझल्टंट ग्राफ मध्ये व्ही काय येणार, व्ही तसाच राहणार. म्हणजे व्ही मध्ये फोर व्हर्टायसेस जसेच्या तसे, म्हणजे ए बी सी डी. आणि ई मध्ये मात्र एक एज आपण रिमूव्ह केली म्हणून त्यातील एजेस कसे येणार, ए बी ए सी आणि बी सी. तर हे तुमच्या डायग्रामवरनं लक्षात आलेच असेल. तर या पद्धतीने डिलीट एज हे ऑपरेशन यूज करून आपण ग्राफ मधील एज ही रिमूव्ह करू शकतो. आणि आता लास्ट ऑपरेशन म्हणजे इज एम्प्टी. तर हे ऑपरेशन आपण कशासाठी यूज करतो, तर ग्राफ हा एम्प्टी आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी. ग्राफ जर एम्प्टी असेल तर ट्रू रिटर्न होते आणि एम्प्टी ग्राफ साठी व्ही हा नल सेट असतो. त्याचप्रमाणे ग्राफवर काही बेसिक ऑपरेशन्स होतात, ते म्हणजे गेटिंग द सेट ऑफ ऍडजसंट नोड्स ऑफ व्हर्टेक्स ऑर एन एज अँड ट्रॅव्हर्सिंग अ ग्राफ. हे दोन ऑपरेशन्स देखील ग्राफ्सवर होतात. चेकिंग द ऍडजसन्सी बिटवीन व्हर्टायसेस मीन्स व्हेरीफाईंग द रिलेशनशिप बिटवीन देम. आणि त्यातील रिलेशनशिप मेंटेन ठेवण्यासाठी सुटेबल डेटा स्ट्रक्चर यूज करावा. आणि ग्राफ ट्रॅव्हर्सर म्हणजे काय, तर सर्चिंग थ्रू ग्राफ और सिम्पली सर्चिंग ग्राफ. याचाच अर्थ काय, तर ग्राफ मधील एजेस या सिस्टमॅटिकली पास होतील आणि व्हर्टायसेसला व्हिजिट होतील. ग्राफ मधील व्हर्टायसेसची लिस्ट करण्यासाठी, कनेक्टिव्हिटी चेक करण्यासाठी आणि ग्राफचे स्ट्रक्चर डिस्कवर करण्यासाठी ग्राफ सर्च अल्गोरिदम हेल्प करतो. आता आपण आपला नेक्स्ट पॉइंट म्हणजेच ग्राफ रिप्रेझेंटेशन बघूया. ग्राफ रिप्रेझेंट करण्यासाठी व्हर्टेक्स व्ही आणि एजेस ई या दोन सेट्सची आवश्यकता असते. आणि हे दोन सेट्स म्हणजे व्हर्टेक्स व्ही आणि एज ई. हे व्हर्टायसेस ऍडजसन्सी रिलेशनशिप दर्शवतात. ग्राफ रिप्रेझेंट हा दोन मेथडने केला जातो. एक म्हणजे ऍडजसन्सी मॅट्रिक्स म्हणजेच सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन आणि ऍडजसन्सी लिस्ट म्हणजेच लिंक्ड रिप्रेझेंटेशन.